बर्लिन,
बर्लिन,
मे,
इन,
एक,
आइन,
सप्ताहांत,
वोचेनएंडे,
लिसा,
लीसा,
की,
ईरन,
योजना,
प्लांट,
है,
हट,
की,
नाख,
पहली,
एर्स्टन,
यात्रा,
स्टेटे ट्रिप,
की,
नाख बर्लिन,
वह,
सी,
ऑनलाइन,
ऑनलाइन,
आकर्षण,
Sehenswürdigkeiten,
खोजती,
sucht,
है,
ist,
और,
und,
के लिए,
für,
जरूरी,
wichtigen,
चीजें,
Dingen,
pack,
packt,
करती,
mit,
है,
dem,
दुनिया,
Welt,
भर,
aus,
से,
von,
निमंत्रण,
Einladungen,
अन्ना,
Anna,
और,
und,
करीम,
Karim,
अपनी,
ihren,
संस्कृतियों,
Kulturen,
के,
zwischen,
बीच,
zwischen,
भेद,
Unterschiede,
के,
über,
बारे,
über,
में,
in,
बात,
besprechen,
करते,
sie,
है,
Punkt,
वे,
sie,
समझते,
entdecken,
की,
das,
विभिन्न,
verschiedenen,
देशों,
Ländern,
कैसे,
wie,
काम,
funktionieren,
करते,
und,
क्या,
welche,
शिष्टाचार,
Höflichkeitsregeln,
नियम,
Regeln,
है,
ist,
कहती,
sagt,
मेरे,
meinem,
देश,
Land,
हम,
wir,
अक्सर,
oft,
मेहमानों,
Gäste,
को,
nach,
घर,
Hause,
बुलाते,
einladen,
है,
wir laden ein,
जवाब,
antwortet,
देते,
geben,
हमारे,
unser,
यहाँ,
bei uns,
उपहार,
Geschenke,
लाना,
mitzubringen,
शिष्टाचार,
Höflichkeitsregel,
है,
ist,
संपूर्ण,
das perfekte,
भोजन,
Dinner,
Markus,
Markus,
और,
und,
Sophie,
Sophie,
एक,
ein,
French,
französisches,
रेस्तरां,
Restaurant,
मे,
in,
जाते,
gehen,
है,
Punkt,
ne,
hat,
कभी,
noch,
भी,
nie,
French,
französische,
व्यंजन,
Gerichte,
का,
von,
स्वाद,
probiert,
नहीं,
nicht,
चखा,
probiert,
है,
hat,
वह,
er,
से, order,
Bestellung,
me,
bei,
मदद,
Hilfe,
मांगता,
bittet,
है,
Punkt,
बड़ा,
groß,
पारिवारिक,
Familien,
उत्सव,
Fest,
मुल्ला,
Müller,
परिवार,
Familie,
एक,
ein,
बड़ा,
großes,
योजना,
Plan,
बना,
machen,
रहा,
hat,
है,
ist,
दादी,
Oma,
मुल्ला,
Müllers,
का,
von,
80वां, जन्मदिन,
Geburtstag,
मनाने,
zu feiern,
के लिए,
für,
सभी,
alle,
परिवार,
Familien,
के,
des,
सदस्य,
Mitglieder,
अपनी,
ihre,
परंपराएं,
Traditionen,
लाते,
bringen,
है,
ein,
और,
und,
अतीत,
Vergangenheit,
की,
aus der,
कहानियां,
Geschichten,
सुनाते,
erzählen,
है,
sind,
घर,
Haus,
को,
zum,
प्रेमपूर्वक,
liebevoll,
सजाया,
dekoriert,
गया,
ist,
रसोई,
Küche,
में,
in,
स्वादिष्ट,
köstlichen,
भोजन,
speisen,
खुशबू,
duft,
फैल,
verbreitet,
रही,
ist,
पोते पोतियां,
Enkelkinder,
उत्साहित,
aufgeregt,
वे,
sie,
छोटा,
kleines,
नाटक,
Theaterstück,
तैयार,
vorbereiten,
कर,
machen,
रहे,
sind,
का,
des,
विषय,
Thema,
इतिहास,
Geschichte,
आरामदायक,
gemütlichen,
कुर्सी,
Sessel,
पर,
auf,
बैठ,
sitzt,
जाती,
geht,
है,
ist,
वह,
sie,
अपने,
ihre,
बचपन,
Kindheit,
को,
an,
याद,
erinnert,
करती,
sich,
unki,
ihre,
sabhi,
alle,
ko,
zu,
mantramugdha,
fesseln,
deti,
hat,
puri,
voller,
tare,
weise,
se,
aus,
safal,
Erfolg,
khushi,
glücklich,
ekjut,
vereint,
har,
jedes,
sadasya,
Mitglied,
ko,
das,
adar,
geschätzt,
milta,
erhält,
bacche,
Kinder,
bagiche,
Garten,
me,
im,
khelte,
spielen,
bahut,
viel,
hasi,
Gelächter,
geet,
gesungen,
gai,
werden,
jate,
von,
sambandh,
Bindungen,
mazboot,
gestärkt,
hote,
werden,
sabke,
allen,
dilo,
Herzen,
yaadgar,
Erinnerung,
bankar,
wird,
rehta,
bleibt,
ek,
ein,
paak,
kulinarische,
kala,
Kunst,
ka,
des,
romanch,
Abenteuer,
gourmet,
Gourmet,
restaurant,
Restaurant,
Feinschmecker,
Feinschmecker,
me,
in,
chef,
Chefkoch,
apni,
seine,
paak,
kulinarisch,
ki,
des,
philosophy,
Philosophie,
batate,
erzählt,
hai,
sind,
jabki,
während,
mehman,
Gäste,
uttam,
exquisite,
vyanjan,
Gerichte,
khojte,
entdecken,
aur,
und,
apne,
ihre,
swad,
Geschmack,
anubhavo,
Erlebnisse,
par,
über,
charcha,
diskutieren,
karte,
machend,
hai,
sind,
gatishilta,
Mobilität,
ka,
der,
vikas,
Evolution,
ek,
ein,
vyakhyan,
Vortrag,
parivahan,
Transportmitteln,
ke,
von,
sadhano,
Mittel,
itihas,
Geschichte,
aur,
und,
bhavishya,
Zukunft,
bare,
über,
me,
in,
pahiye,
rades,
avishkar,
Erfindung,
se,
bis,
lekar,
zu,
hyperloop,
Hyperloop,
swayat,
autonomen,
vahano,
Fahrzeugen,
jaise,
wie,
adhunik,
modernen,
avdharanao,
Konzepten,
tak,
bis.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.